आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतू संसर्ग न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणी यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं, अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील. तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.